नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या विधेयकांवर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? राष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं आपल्या ताब्यात घ्यावीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. 80% सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून व्यक्त. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांचं सैन्य दलाला अभिवादन आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा समारोप. 158 पदकांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांवर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवताना राज्यपालांनी कालमर्यादा न पाळल्यास त्यांची संमती गृहीत धरण्यात यावी असं म्हटलं होतं. त्यासंदर्भात 14 प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केले. संविधानाच्या कलम 200 आणि 201 मध्ये राज्यपालांच्या कार्यपद्धतीविषयीच्या तरतुदींमध्ये अशी कालमर्यादा पाळण्याबाबतचा उल्लेख नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाचा हा निर्णय राज्यपाल आणि राष्ट्रपतींना घटनेनं दिलेली शक्ती आणि अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे का याचा विचार करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 20 मे रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी आपलं निवेदन 19 मे रोजी न्यायालयासमोर सादर करावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सांगितलं आहे. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं आपल्या ताब्यात घ्यावीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं संरक्षण दलांना संबोधित करत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याची भावना राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के कुशल नेतृत्व और मार्गदर्शन में ऑपरेशन सिंदूर के दौरान आपने जो कुछ भी किया है उस पर पूरे देश को गर्व की अनुभूति हो रही है. रक्षा मंत्री के साथ साथ मैं आज भारत के नागरिक के रूप में भी आप सबके प्रति आभार व्यक्त करने के लिए यहाँ मौजूद हूँ. श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूँ कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? पाकिस्तान के एटमी हथियारों को इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए.
भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीतल्या सुक्या मेव्यावर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. देश प्रथम व्यापार नंतर अशी भूमिका इथल्या व्यापारी संघटनेनं घेतली आहे. या व्यापारी संघटनेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. ते काल पुण्यात माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार लवकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिघ जण एकत्रित आहोत. आमची महायुती आहे. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू. पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू.
या निवडणुकी महायुती म्हणून लढवण्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समर्थन दिलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होते. ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दलही आठवले यांनी सरकारचं कौतुक केलं आहे. भटक्या विमुक्त समाजाला राज्यात कुठेही स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध होणार आहे. या समाजाच्या विविध प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह विविध निर्णय घेण्यात आले. या समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिकेसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याची सूचना बावनकुळे यांनी केली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@pib.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी 80% पाण्याचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे विकास नियामक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. जलसंपदा विभागाच्या दोन्ही महामंडळांना स्वायत्त करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी समिती स्थापन केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. या बैठकीत चारुतांडा साठवण तलाव प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सुमारे 680 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून जवळपासच्या गावांचा सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. इतरही अनेक विषयावर या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं काल भव्य तिरंगा मशाल यात्रा काढण्यात आली. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं निघालेल्या तिरंगा यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथंही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. आम्ही उदगीरकर या बॅनरखाली उदगीर शहर आणि तालुक्यातील नागरिक महिला तरुण तरुणी विद्यार्थी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे अनेक सदस्य या तिरंगा यात्रेत सहभागी झाले. सैन्यदलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे छत्रपती संभाजीनगर इथले असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ गजानन सानप यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांच्या घरात घुसून आपण उत्तर देऊ शकतो असा आत्मविश्वास या कारवाईनं दिल्याचं मत डॉ सानप यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने सुरुवातीला दहशतवादी तळांवर जे हल्ले केले ती खरोखरच भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या सर्व भारतीयांना अतिशय अभिमानाची बाब आहे की आत्ता भारत हा एका अर्थानं जागतिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि जर कुणी आमच्यावर येऊन अटॅक करत असेल तर आम्ही त्यांना त्यांच्या घरामध्ये घुसून उत्तर देऊ शकतो हा आत्मविश्वास आमच्या सर्वसामान्य भारतीयांना भारत सरकार आणि भारतीय सैन्याकडून मिळाला असं मला वाटतं.
लातूर जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी 19 आणि 20 मे 2025 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर जिल्हास्तरीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या महोत्सवात आंबा विक्रीकरता स्टॉल नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी आरटी जाधव यांनी केलं आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत 158 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर राहिला. यात 58 सुवर्ण 47 रजत आणि 53 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत हरियाणा 117 तर राजस्थान 60 पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगर इथं भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. आज सायंकाळी 4:30 क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन भारतीय वैद्यक संघटनेच्या राष्ट्रीय विधी शाखेच्या स्थायी समितीवर छत्रपती संभाजीनगर इथले डॉ अनुपम टाकळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ टाकळकर हे आयएमएच्या छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शहरातील वैद्यकीय वर्तुळातून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. हवामान. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या सुरंगळी इथं काल वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बाजीराव दांडगे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते काल शेतात बाजरीची सोंगणी करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधिमंडळाच्या विधेयकावर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? राष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं आपल्या ताब्यात घ्यावीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा समारोप. 158 पदकांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.